आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काल देशभरात 102 मतदारसंघात 62.37% अधिक मतदान. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघात 60.22% मतदान. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी रेल्वेचं प्रवासी गाड्यांच्या विक्रमी 9111 फेऱ्यांचं आयोजन. आयपीएल क्रिकेटमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी. आणि महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढल्या, अनेक शहरांमध्ये कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काल मतदान झालेल्या 102 लोकसभा मतदारसंघात जागांवर रात्री 9 वाजेपर्यंत 62.37% अधिक मतदान झाल्याची नोंद झाली आहे. नागरिकांनी उष्णतेच्या तीव्र लाटेतही जबाबदारीपूर्वक आणि उत्साहानं आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्वत्र मतदान शांततेत पार पडलं. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 5 जागांवर 60.22% मतदान झालं. पश्चिम बंगालमधल्या 3 जागांवर 77.57% अधिक मतदान झालं, तर उत्तर प्रदेशातील 8 जागांवर 58.49% अधिक, बिहारच्या 4 जागांवर 48.50% अधिक, राजस्थानच्या 8 लोकसभा मतदारसंघांसाठी 56.58% अधिक, आसामच्या 5 जागांवर 72.10% अधिक मतदान झालं. तामिळनाडूमध्ये सर्व 39 जागांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 65.19% अधिक मतदान झालं. उत्तराखंडमधल्या 5ही जागांवर 54.6% मतदान झालं आणि छत्तीसगडमधल्या 1 जागेवर 63.41% मतदान झालं. त्रिपुरातील लोकसभेच्या 1 जागेवर 80.17% मतदानाची नोंद झाली. लोकसभा निवडणुकीच्या या पहिल्या टप्प्यात एकंदर 1625 उमेदवार रिंगणामध्ये होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सर्वानंद सोनोवाल, किरेन रिजिजू, डॉक्टर जितेंद्र सिंग, संजीव बल्यान तसंच भाजप नेते तामिलीसाई सुंदरराजन आणि जितीन प्रसाद, तर काँग्रेस नेते गौरव गोगोई, कार्तिक चिदंबरम, नकुलनाथ आणि द्रमुकचे दयानिधी मारन या प्रमुख राजकीय नेत्यांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालं आहे. दरम्यान महाराष्ट्रातही या पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या 5 मतदारसंघातील मतदान काल शांततेमध्ये पार पडलं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 60.22% मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली. या पहिल्या टप्प्यात 5 लोकसभा मतदारसंघांची मतदानाची टक्केवारी अशी होती. रामटेक मतदारसंघात 58.50%, नागपूरमध्ये 53.71%, भंडारा गोंदिया मतदारसंघात 64.8%, गडचिरोली चिमूरमध्ये 67.17% आणि चंद्रपूर मतदारसंघात 7.3% मतदान झाल्याची नोंद झाली आहे. निवडणूक आयोगानं मतदारांचे आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे आभार मानले आहेत. छत्तीसगडच्या बस्तरमधील 56 गावांनी आणि ग्रेट निकोबारच्या शोम्पेन जमातीतल्या नागरिकांनी काल पहिल्यांदाच मतदान केलं. याशिवाय पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांनीही मोठ्या संख्येनं मतदान प्रक्रियेत उत्साहानं भाग घेतला. गजबजलेल्या शहरांमधल्या केंद्रांपासून ते दुर्गम गावांपर्यंत मतदान केंद्रांवर विविध प्रकारची पार्श्वभूमी असलेल्या मतदारांचा एकत्रित सहभाग पाहायला मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तसंच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या काटेकोर नियोजनामुळे मतदान प्रक्रिया निर्विघ्न पार पडली. यंदाची ही लोकसभा निवडणूक केवळ एक खासदार निवडून आणण्याची निवडणूक नसून ती देशाची निवडणूक आहे. देशाचं भविष्य निश्चित करण्यासाठी आणि येत्या 5 वर्षात देशाला जगातली एक मोठी शक्ती बनवण्यासाठीची ही निवडणूक आहे, असं पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते काल मध्य प्रदेशातल्या दमोह इथं एका प्रचारसभेत बोलत होते. जगामध्ये युद्धाचं वातावरण असताना भारतात युद्ध पातळीवर काम करणाऱ्या सरकारची नितांत गरज असून हे काम पूर्ण बहुमत असलेलं भाजप सरकारच करू शकतं, असंही मोदी म्हणाले. महाराष्ट्रात नागपूर मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्ग नागपूर गोवा हरित महामार्ग, वर्धा यवतमाळ नांदेड दरम्यानचं रेल्वे मार्गांचं जाळं, सिंधी रेल्वे स्थानकावरचं ड्रायपोर्ट आणि अमरावतीमधलं टेक्सटाईल पार्क यांसारख्या विकास प्रकल्पांमुळे एकेकाळी राज्यातला मागास प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भाचा चेहरा मोहरा बदलणार आहे असं मत पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते काल वर्ध्यातील तळेगाव इथं निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चलनवाढीच्या जोखमीबद्दल विशेषतः अन्नधान्याच्या किमतींमधल्या अनिश्चिततेमुळे रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बहुतांश सदस्यांनी सावधगिरी व्यक्त केली आहे. समितीच्या धोरण आढाव्यामध्ये 19 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीचं इतिवृत्त सादर करण्यात आलं. मार्चमध्ये देशाच्या किरकोळ विक्री चलनवाढीचा दर 4.85% 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे, जो फेब्रुवारी महिन्यामध्ये 5.9% इतका होता. तर महागाईचा दर 2023 मे महिन्यामध्ये 4.31% इतका सर्वात कमी होता. हा तपशील सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं 12 एप्रिलला जाहीर केला. G7 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या गटानं इस्रायलवर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी इराणवर नवीन निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे, तसंच दोन्ही बाजूंनी संघर्ष टाळण्याचं आवाहन केलं आहे. ताज्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी 3 दिवसीय बैठकीचा अजेंडा बदलण्यात आला असल्याची माहिती इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनिओ ताजानी यांनी इटलीतल्या कॅप्री इथं औद्योगिक देशांच्या मंत्र्यांच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून दिली. दरम्यान इस्रायलनं काल आपल्यावरील हल्ल्याचा बदला म्हणून इराणवर हल्ला केला. माध्यमांच्या अहवालानुसार ड्रोन दिसल्यानंतर इराणनं मध्य इराण शहर इफ्सहान जवळील प्रमुख हवाई तळ आणि आण्विक केंद्रावरून गोळीबार केला. उन्हाळ्याच्या सुट्टीतली प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेनं या हंगामात प्रवासी गाड्यांच्या विक्रमी 9111 फेऱ्यांचं आयोजन केलं आहे. गेल्या वर्षाच्या उन्हाळ्यातल्या फेऱ्यांपेक्षा ही संख्या 2742 ने अधिक आहे. महाराष्ट्रासह अन्य 13 राज्यांमध्ये रेल्वेच्या विभागीय मंडळांनी या अतिरिक्त प्रवासी गाड्यांचं नियोजन केलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 8 गडी राखून पराभव केला. 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौनं 19 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 180 धावा केल्या. आयपीएल क्रिकेटमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. हवामान. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मालेगाव इथं 43.4°C नोंदवलं गेलं. पुणे, अहमदनगर, सोलापूर, जळगावसह विदर्भ मराठवाड्यातल्या अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा 40°C पुढे गेला आहे. नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर शहरांमध्येही काल कमाल तापमान 40°C आसपास होतं. आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काल देशभरात 102 मतदारसंघात 62.37%हून अधिक मतदान. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघात 60.22% मतदान. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या सदस्यांकडून चलनवाढीच्या जोखमीबद्दल सावधगिरी व्यक्त. आयपीएल क्रिकेटमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी आणि महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढल्या. अनेक शहरांमध्ये कमाल तापमान 40°C पुढे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.